आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान. आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आता सविस्तर बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. पंतप्रधानांची परिवर्तनकारी शासनशैली, विकसनशील देशांचा त्यांनी केलेला पुरस्कार, सर्वसमावेशक आणि आर्थिकदृष्ट्या गतिमान भारताची त्यांची दूरदृष्टी या गोष्टींची जागतिक नेत्यांनी प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनं भारताच्या सीमापलीकडे विशेषतः श्रीलंकेसह अनेक देशांमधील लोकांना प्रेरित केलं आहे असं श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसानायके यांनी म्हटलं आहे. पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारापे यांनी पंतप्रधान मोदी यांचं वर्णन एक आदर्श आणि नेतृत्वाचं उत्तम उदाहरण असं केलं आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर एक प्रमुख आवाज म्हणून उदयास आला आहे असं त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांनी नमूद केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला काल 12 वर्ष पूर्ण झाली. 2024 याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. हा ऐतिहासिक टप्पा केवळ पदावरील कालावधीचं मोजमाप नसून देशाच्या विकासाच्या प्रवासातील एका परिवर्तनकारी युगाचं प्रतिबिंब आहे असं त्यांनी म्हटलं आहे. गेल्या 12 वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वानं सेवा हीच साधना याच भावनेतून सुशासनाची नवी व्याख्या घडवली आणि विकासाचा लाभ समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. दरम्यान गेल्या 12 वर्षात सरकारनं देशातल्या महिला, युवा आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कोणतीही उणीव ठेवली नाही. विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार सेवा, सुशासन आणि समृद्धीच्या मार्गावर अविरत वाटचाल करत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील आपल्या संदेशात म्हटलं आहे. ग्रामीण विकासाला गती देणं आणि मजुरांना कोणत्याही अडथळ्याशिवाय रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं तयार करण्यात आलेल्या विकसित भारत जी रामजी कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैपासून होणार असून केंद्र सरकारनं ग्रामीण विकासासाठी 25,00,000 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली आहे असं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सांगितलं. विकसित भारत जी रामजीच्या अंमलबजावणीबाबत राज्य ग्रामीण विकास मंत्र्यांच्या दूरस्थ बैठकीत ते काल बोलत होते. केंद्र सरकारनं मनरेगा अंतर्गत आधीच 30,000 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. या व्यतिरिक्त राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 95,692 कोटी रुपयांचा हंगामी निधी जाहीर करण्यात आला आहे. यामुळे एकूण निधी 1,25,000 कोटी रुपयांच्या पुढे जाईल असं चौहान यांनी सांगितलं. सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना या कायद्याच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तयारी करण्यास सांगितलं आहे असं त्यांनी या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. यासाठी 26 राज्यांनी अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे तर झारखंड, कर्नाटक, तेलंगण आणि मिझोराम यांनी ही प्रक्रिया सुरू करण्याचं आश्वासन दिलं असल्याचंही चौहान यांनी सांगितलं. पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानाला काल 10 वर्ष पूर्ण झाली. या महत्वपूर्ण टप्प्यानिमित्त आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे 10 वर्ष एका दशकाची काळजी हा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. सुरक्षित गर्भारपण आणि निरोगी मातृत्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाचं उद्घाटन केंद्रीय आरोग्यमंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली झालं. या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना मोफत आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवांचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या नवी दिल्लीतल्या मुख्यालयाला भेट देऊन 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी फेअर परीक्षेच्या तयारीचा आढावा घेतला. प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते पुढच्या सर्व प्रक्रियांपर्यंत सर्व कामांची तयारी अतिशय गोपनीयता ठेवून केली जात असून परीक्षेचे पेपर आणि इतर साहित्य परीक्षा केंद्रांवर व्यवस्थितपणे पोहोचले याची खात्री केली जात असल्याचं त्यांनी माध्यमांना सांगितलं. परीक्षेच्या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारांशी समन्वय साधत आहे. सायबर सुरक्षेसाठी सीबीआय आणि आयबी या संस्था काळजी घेत आहेत असंही प्रधान यांनी सांगितलं. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती राम सुब्रमण्यम यांनी दिली आहे. यापैकी अंदाजे 8% नुकसान डिजिटल अटक घोटाळ्यांशी संबंधित आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाद्वारे काल नवी दिल्लीत डिजिटल अटक घोटाळ्यांविरुद्ध मानवाधिकारांचं संरक्षण या विषयावरील खुल्या चर्चेत बोलताना न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यन यांनी सायबर आधारित फसवणुकींमुळे निर्माण होणाऱ्या वाढत्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली. नागरिकांचे हक्क, प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सायबर गुन्हे रोखणं, पीडितांसाठी वसुली यंत्रणा सुधारणं आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांचा प्रतिसाद अधिक भक्कम करण्यासाठी व्यावहारिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. वर्तमान कायदेशीर चौकटीअंतर्गत डिजिटल अटक घोटाळ्यांना एक स्वतंत्र गुन्हा म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव या चर्चेत सुचवण्यात आला. पश्चिम आशियातील संघर्षामध्ये अमेरिकेनं अधिक खोलवर उतरू नये असा इशारा इराणनं दिला आहे. कोणत्याही हल्ल्याला किंवा धोक्याला इराणची सशस्त्र दलं चोख प्रत्युत्तर देतील. परदेशी सैन्याला सुरक्षित राहायचं असेल तर त्यांनी हा प्रदेश सोडून जावं असं आवाहन त्यांनी केलं. पर्शियन आखाताचा इतिहास पाहता तिथं हस्तक्षेप करणाऱ्या बाह्य शक्तींना ज्या परिणामांना सामोरं जावं लागलं ते लक्षात घ्यावं असंही आराघची म्हणाले. ओमानच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या लष्करी अपाचे हेलिकॉप्टर इराणनं पाडल्याच्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकन सैन्यानं इराणवर हल्ले केले आहेत. अमेरिकेचं हेलिकॉप्टर पाडल्याबद्दल इराणला दिलेलं प्रत्युत्तर अत्यंत कठोर आणि प्रभावी असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणनंही या भागातील अमेरिकन लक्ष्यांच्या दिशेनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन दागून प्रत्युत्तर दिलं. जर्मनी इथं सुरू असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जून महिन्यातल्या हवामानविषयक बैठकीत काल विद्युतीकरणाचं नवं जागतिक उद्दिष्ट जाहीर करण्यात आलं. संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेच्या म्हणजे COP31 चे नियोजित अध्यक्ष मुराद कुरुम यांनी काल हे उद्दिष्ट जाहीर केलं. यामध्ये इमारती, परिवहन आणि उद्योग या क्षेत्रांमध्ये थेट जीवाश्म इंधनाचा वापर करण्याऐवजी स्वच्छ विजेचा वापर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल दिल्लीत अर्नेस्ट आणि यंगच्या अध्यक्ष जेनेट ट्रंकले यांची भेट घेतली. या भेटीत जागतिक पुरवठा साखळीत भारताची वृद्धिंगत होणारी भूमिका, जागतिक क्षमता केंद्र क्षेत्रातील संधी तसंच गुंतवणुकीच्या विविध संधींवर चर्चा झाल्याचं गोयल यांनी समाज माध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून बल्गेरिया आणि फिनलंडच्या 2 दिवसीय अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. बल्गेरिया दौऱ्यादरम्यान डॉ एस जयशंकर तिथल्या प्रमुखांशी आणि परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील तर फिनलंडमध्ये ते कुलन तारंता टॉक्सच्या 14व्या आवृत्तीत सहभागी होणार आहेत. देशाच्या हब अँड स्पोक हवाई वाहतूक संकल्पनेची सुरुवात वाराणसीपासून झाली असून इझी कनेक्ट विमानसेवा मॉडेलमध्ये समाविष्ट होणारं वाराणसी हे पहिलं शहर आहे. त्यामुळे आता वाराणसीमुळे आंतरराष्ट्रीय प्रवाशांना दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच इमिग्रेशन आणि बॅगेजची औपचारिकता पूर्ण करता येईल आणि जगभरातील विविध ठिकाणी अखंडपणे प्रवास करता येईल असं नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी समाज माध्यमावरील संदेशाद्वारे कळवलं आहे. भारताला जागतिक हवाई वाहतूक केंद्र बनवण्याच्या दिशेनं हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे असंही नायडू यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधल्या जयपूर इथं खोह नागोरियन या रहिवासी भागात असलेल्या फटाक्यांच्या एका बेकायदेशीर गोदामात लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू झाला. या 7 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली आहे. घटनेचा तपास सुरू असून मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी या दुर्घटनेतील जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं असून जखमींवर योग्य उपचार केले जातील याची खात्री करण्याचे आदेश संबंधितांना दिले आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचे सर्वाधिक काळ पदभार सांभाळणारे निवडून आलेले पंतप्रधान बनल्याबद्दल जगभरातील नेत्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन. सुरक्षित मातृत्व अभियानाच्या दशकपूर्तीनिमित्त 10 वर्ष एका दशकाची काळजी राष्ट्रीय कार्यक्रमाची सुरुवात. गेल्या 6 वर्षात सायबर आधारित फसवणुकींमुळे भारतीयांचं 52,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान आणि पश्चिम आशियातील संघर्षामध्ये खोलवर न उतरण्याचा इराणचा अमेरिकेला इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.